शनी देवाचा स्वभाव शिंगणा पुरी ग तिथ शनी भीतीन होतच नाही चोरी ग कधी चुकून तिथ चोरान केली चोरी ग त्याला शनी ती फिरवी रातभर दिशाचारी ग असा विश्व विधाता शनिदेव माझा तिथ ग त्या गावात चोरांची हिम्मत नाही होत ग अशी शनिदेवाची किमया न्याली ग तिथ शनि भीतीन होतच नाही चोरी ग कधी चुकून तिथ चोरान केली चोरी ग त्याला शनी ते फिरवी रातभर दिशाचारी ग आहे भाग्यवान ग त्याला सत्कर्माची आहे भरपूर जाण ग कधी राग तो येता धूळधाण करतोय सारी ग त्याला शनी ते फिरवी रातभर दिशाचारी ग तिथ चोरान केली चोरी ग त्याला शनी ते फिरवी रातभर दिशाचारी ग आहे घराला दार क्षण शनी मुळे त्या होई ग असा शनी धारारा ठरलाय जगती भारी ग तिथ शनी भीतीन होतच नाही चोरी ग
असा शनी देवाचा प्रभाव शिंगणा पुरी ग तिथ शनी भीतीन होतच नाही चोरी ग
कधी चुकून तिथ चोरान केली चोरी ग त्याला शनी ते फिरवी रातभर दिशाचारी ग त्या गावात जाऊन शनीला सारे वंदू ग मग सभ्यपणाच्या प्रकाशामध्ये नांदू ग त्याची पायधूळ लावून पूजित होऊ दारी ग तिथ शनी भीतीन होतच नाही चोरी ग कधी चुकून तिथ चोरान केली चोरी ग त्याला शनी ते फिरवी रातभर दिशाचारी ग